chinimandi.com podcast.
शिरोमणी अकाली दलाने केली शेतकऱ्यांची ऊस थकबाकी भागवण्याची मागणी. शिरोमणी अकाली दल यांनी मागणी केली की पंजाब सरकारने ऊस शेतकऱ्यांची 450 करोड इतकी ऊस थकबाकी भागवावी. नकोदरचे आमदार आणि वरिष्ठ एसटी नेता गुरुप्रताप सिंग वडाला यांनी सांगितले की पंजाब सरकार ऊस शेतकऱ्यांना प्रलंबित ऊस थकबाकी भागवण्यात अपयशी ठरले आहे. ते म्हणाले की ऊस थकबाकी भागवण्यासाठी सरकारने ताबडतोब महत्वाची पावले उचलणे आवश्यक आहे. खासगी आणि सहकारी साखर कारखान्यांकडून जवळपास 450 करोड रुपये देय आहेत.